ये ट्रेंडिंग ट्रैक अभी आपने एंजॉय किया, फिल्म ट्रेंडिंग हुई या नहीं हुई या फिर फ्लॉप हुई उससे क्या लेना देना है, गाना बढ़िया है ये। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर, कभी आपके साथ ऐसा हुआ है कि देने वाले ने जब भी दिया है एकदम दिल खोल कर छप्पर फाड़ कर दिया है? असंच विचारलं होतं ना मी तुम्हाला, आजचा प्रश्न हाच तर होता। आत्ता ना मला लक्ष्मणचा कॉल आला होता आणि लक्ष्मणला काय भारी मिळालंय, अगदी छप्पर फाड।
हा लक्ष्मण बोलतो महेक मी।
हाय लक्ष्मण।
हाय, कसे आहात?
मी मस्त आहे, तू कसा आहे?
मी आहे एकदम कडक उन्हाळा, उन्हाळ्याचा आस्वाद घेतोय आणि तुम्ही विषय पण प्रश्न पण फार छान विचारले, एकदम गमतीचा पण आहे की असं तुमच्या बाबतीत कधी झालं का? ते मेरे साथ हुआ था एक बार, बॉम्बे प्रोग्राम था, ऑर्केस्ट्रा का प्रोग्राम था, मैं सिंगर हूँ ना।
अच्छा।
तो बॉम्बे में एक बार ऑर्केस्ट्रा का प्रोग्राम था और मुझे गाने थे चार गाने तो मेरे गाने थे, मगर मुझे एक का सिंगर नहीं आया था उसकी वजह से, और तीन गाने गाने का मौका मुझे मिला और उसके पैसे भी मुझे मिले।
वाँ
मैंने
वाँ।
सोचा ही नहीं था कि इतना मेरे लिए होना चाहिए, कभी भी विचार मुझे सपना पण बघितलं नव्हतं।
बढ़िया है, बढ़िया है, पैसे भी मिल गए, परफॉर्म करने का चांस भी मिल गया।
हाँ, खूब लोग रिस्पॉन्स दिला, खूब लोग टाया वजल, अरे तुला तो चार गाने देना का चांस होता, एकदम तो आवाज अजून तीन गाने गायलेस म्हणून खूप त्या लोकांनी माझी पाठ थोपटली। पैसा तर मिळालाच, पैशाचं काही एवढं नाहीये, परंतु त्या कलाकारामध्ये मला सन्मान खूप मिळाला शो मध्ये।
वा वा। एक कलाकार को अगर अपनी कला पेश करने का चांस मिल जाए तो इससे बढ़िया छप्पर फाड़ और क्या हो सकता है उसके लिए। आणि तेच झालं लक्ष्मण सोबत सुद्धा, पण तुमच्या सोबत काय झालं होतं म्हणजे अगदी अपेक्षेपेक्षा जास्तच झालं। कधी कधी परीक्षेतही असं होतं ना की आपण अभ्यास अगदी पास होईल इतकाच केलेला असतो, पण जेव्हा रिझल्ट येतो तेव्हा असं होतं की यार इतके सगळे मार्क्स मला कुठून मिळाले, म्हणजे असंच टीचरने काय झोपेत पेपर चेक केलेत का वगैरे, असं होत असतं बऱ्याचदा। कधी कधी या उलटही होतं, ती गोष्ट वेगळी आहे, पण तुमच्यासोबत असं काय झालंय की जे अगदी तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त तुम्हाला मिळालंय, सांगा ना, पटकन डायल करा 9607007935। स्टेडियम टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो।